வந்தே குருநாம் சரணாரவிந்த். சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம். ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர். கர்மணி அகர்ம ய பஷ்யேத் அகர்மணி ச கர்ம யஹ ச புத்திமான் மனுஷ்யேஷு ச யுக்தஹ க்ருத்ஸ்ன கர்ம க்ருத். சௌதா அத்யாய 18வா ஸ்லோக. பகவந்த அர்ஜுனாலா கர்ம மஞ்ச காயே யசா சமக்ர போத் து கருண் கே, விகர்ம म्हणजे काय हे नीट समजावून घे, आणि अकर्म दशा कशाला म्हणतात हे ही जाणून घे. कारण कर्माची गती अतिशय गहन आहे असं सांगतात. आपण पाहिलं की नेमकी कर्तव्यात्मक कर्म समोर उभी राहिलेली असताना आणि ती कठीण असतील तेव्हा अकर्माची आठवण येते, करू नये असं वाटायला लागत. विकर्मांबद्दल तर आपल्याला काही माहिती नसते. विकर्म म्हणजे विशेष कर्म, साधनेची कर्म, की ज्या कर्मांनी चित्त शुद्धी होईल त्याबद्दल आपल्याला काही माहित नसतं. आपण उठतो आणि कर्माला सुरुवात करतो. मला एकांनी असं सांगितलं की एक राजकीय पुढारी आहेत, आठ वाजता त्यांच्या, आठ म्हणजे मी जरा लवकरच सांगतोय, नऊ वाजता, साडेनऊ वाजता त्यांच्या बेडरूम मध्येच दहा कार्यकर्ते बसलेले असतात. ते उठतात आणि चूळ भरून येतात आणि बोला तुमचं काय काम आहे, इथपासून सुरू होत. अकरा वाजता एका मांत्रिकाकडे जातात, त्या दिवसाचा गंडा बांधून घेतात, मग एक दोन देवांच्या दर्शनाला जातात, मग गाडीतून जाता येता कामाबद्दल फोन, बारा वाजेपर्यंत त्यांचा दिवस व्यवस्थित सुरू होतो. विकर्म म्हणजे साधनेची कर्म करून, म्हणजे कर्मांची पूर्वतयारी करून मग कर्मांना प्रारंभ करावा, याच्याबद्दल तर काही माहिती नसते. ज्या मनानी आपण कर्मामध्ये सहभागी होणार, जी बुद्धी आपण कर्माच्या वेळेला वापरणार, ती बुद्धी बोधानी युक्त पाहिजे. मन अमन पाहिजे, शांत पाहिजे, याची कोणतीही जाणीव नाही. त्यामुळे कर्माबद्दल तू जाणून घे, विकर्माबद्दल देखील समजून घे, अकर्म म्हणजे काय हे लक्षात घे, असं जे भगवंत म्हणतात. कारण कर्म करण्यासाठी कोणती पूर्वतयारी न करता देखील कर्म करता येतं ही अडचण आहे. याच्याही अंतर्गत बऱ्याच गोष्टी आहेत. विकर्म करण्यासाठी देखील पूर्वतयारी पाहिजे. जसं तुम्ही सकाळी उठलात, आणि एका मूढ दशेमध्ये किंवा विमनस्क दशेमध्ये तुम्ही तुमचं सर्व आवरलं आणि ध्यानाला बसलात असं चालणार नाही. सकाळी उठल्यावर अंथरुणावरच बसून स्मरण करायला पाहिजे. आचार्य म्हणतात ना, प्रात स्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्वम. आपण आत्मा आहोत, आपण सच्चित सुखस्वरूप आहोत. जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या पलीकडे असणारी तुरीय स्थिती ही माझी खरी अवस्था आहे, अशा प्रकारचं चिंतन करून मग अंथरुणाच्या बाहेर यावं. तुमची जर 7 वाजता ध्यानाला बसायची वेळ असेल आणि तुमची जर 6 ही उठण्याची वेळ असेल तर 6 ते 7 वेध लागले पाहिजेत. ग्रहणाच्या वेळेला कसे वेध लागतात म्हणतात की नाही, म्हणजे ती प्रक्रिया सुरू होते त्याला वेध लागणं असं म्हणतात. पृथ्वी चंद्र सूर्य एका रेषेत येण्याची वेळ, त्यांच्या ज्या गती आहेत त्या तशा सुसंगत बनत जातात त्याला वेध लागणं असं म्हणतात. तसं विकर्माचा देखील वेध लागावा आधी 1 तास 1.5 तास तरी, आणि मग ध्यानाच्या कर्मालाही प्रारंभ व्हावा. कुठूनही येऊन बसाल, माळ घ्याल, तर ते शरीर किंवा मन म्हणजे यंत्र थोडंच आहे की माळ घेतली की लगेच मन थांबलं, शक्य नाही. नामस्मरणाचं कर्म जरी करायचं असेल, विकर्म असेल, तरी देखील त्याचीही कुठेतरी आधीपासून सुरुवात करायला पाहिजे. वेध लागला पाहिजे. एकूण कर्माची गती फार गहन आहे. भगवंत कर्म अशा शब्दाचा उच्चार जेव्हा करतात तेव्हा सरसकट कर्म असं भगवंतांना म्हणायचंच नसतं. जी तुमच्या वाट्याला आलेली आहे ती कर्म, तुमच्या गुणांप्रमाणे, तुमच्या प्रकृतीप्रमाणे, तुमच्या स्वभावाप्रमाणे, कर्तव्यात्मक ओघ प्राप्त आलेली जी कर्म आहेत त्यांनाच फक्त भगवंत कर्म म्हणतात. बाकी कर्म भरपूर आहेत. अब्जावधी कर्म चाललेली आहेत. एका क्षणात सृष्टीची अशी विचित्र रचना आहे, इतकं जगडव्याळ सृष्टी चक्र आहे की आता या क्षणाला या शहरामध्ये किती कर्म चाललेली आहेत एका क्षणाला. फक्त कर्तव्यात्मक कर्माचाच विचार कर्म या शब्दांनी होऊ शकतो, बाकी कुठल्याही कर्मांचा नाही. आणि ही कर्तव्यात्मक कर्म देखील तुम्ही ठरवली म्हणून नाही, ती तुमच्या गुणांप्रमाणे प्रकृतीप्रमाणे ओघानी आलेली नियत असं भगवंत ज्याला म्हणाले ती कर्म. आणि ती कर्म देखील यज्ञ प्रित्यर्थ करणं, सेवा भावनेनी करणं, समर्पण भावनेनी करणं, त्याच्यामध्ये स्वार्थ नसणं, याला यज्ञ असं म्हणतात. यज्ञार्थात कर्मणहा अन्यत्र लोकहा अयम कर्म बंधनहा. यज्ञ प्रित्यर्थ नाही केली आणि नियत नसतील आणि मन आवरलेलं नसेल, इंद्रिय जर मनाच्या ताब्यात नसतील, आत्मभान नसेल, तर होणारी जी कर्म आहेत ती कर्म ही बंधनात टाकणारी असतात. म्हणून जी कर्म करत असताना अकर्म दशा पाहायला हवी ती कर्म कोणती असली पाहिजेत. हा काही जादूचा खेळ नाहीये. कर्मणी अकर्मय पश्येत. काहीतरी चिंतन करायचं, माझ्या कर्मांमध्ये मी अकर्म पाहायचं, त्याला काहीतरी एक प्रशस्त असा मार्ग आहे, संहिता आहे, त्या मार्गानेच हे जाणार. त्या मार्गाने मात्र आपण केलेली जी कर्म असेल ती कर्म ही अकर्म आत्मदशेमध्ये राहून केली जातील. कर्म करत असताना अकर्माचा अनुभव येईल. अकर्म म्हणजे कर्म मुळीच करणं, मुळीच न करणं असं नाही. अकर्म हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि निष्काम भावनेनी कर्म करत असताना चित्तशुद्धीद्वारा जेव्हा आत्मप्राप्ती होते, आपण आत्मा असा असंदिग्ध बोध होतो त्यावेळेला. निष्काम भावनेनी केलेल्या कर्मातून अकर्म आत्मदशा किंवा नैष्कर्म्य आत्मबोध आपला आपण प्रकट होतो. करत असताना आपण करत नाही अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारचा अनुभव. भगवंत म्हणतात की कर्मणी अकर्मय पश्येत. म्हणून कर्मामध्ये कर्म करत असताना आपली अकर्म दशा जर समजायची असेल याचा कुठलाही खुलासा भगवंतांनी केलेला नाही. या श्लोकाची गंमत अशी, विनोबा असं म्हणतात की हा भगवद्गीतेचा किल्लीचा श्लोक आहे. हा श्लोक समजला तर भगवद्गीताच समजेल असं ते म्हणतात. पण याचा कोणताही विधी नाही दिलेला की कर्म करत असताना अकर्म दशा ही कशी पाहायची, आणि मुळीच कर्म न करता सगळी कर्म तत्वत मी करतो आहे हे कसं पाहायचं, याचा कोणताही विधी नाही दिलेला. त्याच्या पुढचा श्लोक लगेच यस्य सर्वे समारंभा हा काम संकल्प वर्जिता हा ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा, पुढचा विषय सुरू. असा सूत्रमय जेव्हा श्लोक येतो, भगवंतांची इतकं सूत्रमय बोलण्याची पद्धत नाहीये भगवद्गीतेमध्ये. जशी योगसूत्र असावीत, ब्रह्मसूत्र असावीत, तशी भगवद्गीता नाहीये. तरी देखील या श्लोकाचा उलगडा होत नाही. या श्लोकावर निरूपण करताना भले भले थकतात, हा जो श्लोक आहे या श्लोकाचा क्रम आणि या श्लोकाची जागा ही अशी विशिष्ट येऊन पडलेली आहे की भगवंतांनी स्वतःचा जन्म आणि स्वतःची कर्म याचं प्रथम विवरण केलं या अध्यायामध्ये. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन, मी अज आहे म्हणजे जन्मरहित आहे. अव्ययात्मा, माझ्या आत्म्याला व्यय नाही. आत्म्याला व्यय कधीच नसतो, तरी भगवंतांनी अव्ययात्मा असा शब्द वापरला. कारण आपण आत्मा असताना देखील मर्त्य स्वतःला समजतो, मरणारे समजतो. आपला आत्मा आहे तो आत्मा देहाच्या बोधाने पडलेला आहे. आपण आपल्या स्वतःला देह समजतो. आत्मा नेहमीच अव्यय आहे, तरी देखील आपण आपल्या स्वतःला देह समजतो. भगवंत असं म्हणतात की मी अव्यय आत्मा असा आहे, मी आत्मा या बोधावर आहे आणि मला व्यय नाही असा माझा पक्का बोध आहे. म्हणजे मी देह कधीच नव्हतो, कधीच नाही. सर्व भूतमात्रांचा महान ईश्वर मी आहे. जेव्हा ईश्वर आहे, परमात्मा आहे, तेव्हा माया ओघानी आली. एक अचिंत्य शक्ती की जी ईश्वरात ईश्वरत्वाबरोबरच काम करते, अशी त्या शक्तीला मी स्वाधीन करतो आणि मी स्वतःला उत्पन्न करून घेतो. संभवामी आत्म मायया, या आत्म्याच्या बरोबरच माया येते. जसं आपल्या शुद्ध स्वरूपाबरोबरच देह आहे, माया आहेच, आणि त्या देहाला संसार सत्य वाटतो, जगत सत्य वाटते, अशा प्रकारे अव्यय परमात्म्याबरोबर नेहमीच माया विलसत असते. ती दोघांची जोडगोळीच आहे. अशा मायेला मी स्वाधीन करतो आणि जन्म घेतो. आणि जन्म घेऊन काय करतो, कशा करता जन्म घेतो, हे सगळं भगवंतांनी सांगितलं. आणि मग भगवंत म्हणाले की माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो तत्वतः ओळखतो. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. तत्वतः ओळखणं म्हणजे भगवंत अज आहेत हे खरोखर ओळखणं, ते आत्मस्वरूप आहेत म्हणून अव्यय आहेत हे खरोखर ओळखणं, ते सर्व भूतमात्रांचे त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा हुंकार असल्यामुळं जन्मजात हुंकार असल्यामुळं ईश्वरच मी आहे अशा प्रकारचा त्यांचा भाव आहे हे सरळ सरळ ओळखतो जो, तर तो देखील देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही अशा करता की भगवंत अव्यय आहेत असं जाणता जाणता तो आपलं अव्ययत्व ओळखतो, भगवंत अज आहेत असं जाणता जाणता आपण देखील तितकेच अज आहोत हे जो समजतो, तो देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही। माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त विकाररहित बुद्धीनी जो हे ओळखू शकतो। आमच्या बुद्धीतले सगळे विकार जेव्हा नाहीसे होतात, क्रोध बुद्धी, दया बुद्धी, क्षमा बुद्धी, बुद्धीचे काही चांगले दैवी घटक आहेत काही आसुरी बुद्धी असे असे घटक आहेत, या सगळ्यातून बुद्धी जेव्हा सुटते तेव्हा बुद्धी ही परमात्म्याशी तदाकारच असते, प्युअर इंटेलेक्ट असं त्याचं स्वरूप असतं। बुद्धीचे विकार जाणं हाच मुख्य विषय आहे, म्हणून अविकार पद्धतीने हे जो जाणतो तो मुक्त होऊन जातो, तो मुक्त होतो त्याच क्रमाने की भगवंत जसे अज आहेत तसे आपण देखील अज आहोत, न जन्मणारे आहोत, देह असताना आपल्या स्वतःला जो चैतन्य म्हणून प्रतीत करतो, आपला आत्मा देखील म्हणजे आपण हे व्यय होणारा नाही, देह जसा व्यय पावणारा आहे, जन्माला येतो, वाढतो, स्थिरत्व त्याला एका ठिकाणी येतं, खचायला सुरुवात होते, नाहीसा देखील होतो, आणि देहालाच आपण आत्मा म्हणत असल्यामुळं आपला आत्मा देहाशी निगडित असा अबोध आपला असल्यामुळं आपण मरणारे, व्यय पावणारे असा आपल्याला अबोध असतो, पण ज्याला आपण अज आहोत असं समजत, ज्याला आपण अव्यय आहोत असं समजत, ज्याला आपण आत्मरूप आहोत असं समजत, तो निर्विकार निर्गुण सच्चिदानंदाच्या बोधाला प्राप्त होतो। कर्म करत असताना आपलं हे अज अव्यय निर्विकार सच्चिदानंद स्वरूप सतत जर लक्षात राहिलं तर कर्मणी अकर्म या पश्येत असं जे भगवंत म्हणतात ते शक्य आहे, एरवी शक्य नाही, कसं पाहणार? कर्म करत असताना अहंकार उठतो, कर्म करत असताना लोभ सुटतो, कर्म करत असताना मोह होतो, कर्म करत असताना अनेक विकारांमध्ये सापडतो, त्याच्या कर्माचं अकर्म होणार कसं? तो आपली अकर्म आत्मदशा कशी पाहणार? कारण कर्माच्या बरोबर गंमत अशी आहे की आपण आत्मस्वरूप शुद्धात्मा आत असतो, तोच मुळात अबोधात असतो, मी जीव अशा भावात असतो, त्याला इंद्रिय प्राप्त झालेली असतात आणि पोटा पाहण्यासाठी तो कर्म करत असतो, त्या कर्मांची सरळ सरळ फळं त्याला हवी असतात, फळांकरता तो कर्म करत असतो, मुळातच अबोध स्वरूप आणि फळाकरता कर्म करणारा कर्मामध्ये आपली अकर्म आत्मदशा कशी अनुभवू शकेल? म्हणून कर्म करत असताना आपलं अजत्व आणि अव्ययत्व जो आठवतो त्यामुळं कर्म करत असतानाच आपण देह हा अबोध ज्याच्या ठिकाणी नसतो तो आपली अकर्म आत्मदशा अनुभवेल, या बोधाने कर्तव्य कर्म यथा सांग पार पाडावं, अन्य कर्मांना हात घालण्याचा प्रश्नच येत नाही। हा चौथा अध्याय तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कर्मयोगाचं इतकं सुंदर वर्णन भगवंतांनी केलं तेव्हा अर्जुनाला प्रश्न विचारला की इतकं जर हे सहज आणि स्वाभाविक आहे तर अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा। खरं म्हणजे पाप स्वार्थजन्य कर्म फलाशेनी करणं विकारवश होणं असं का बरं मनुष्य करतो। किती साधा सरळ प्रश्न आहे। त्याला जणू माहीतच नव्हतं की आपण असं का करतो। त्याला पत्ताच नव्हता। कर्मयोग आपला ऐकला आणि भोळेपणाने विचारलं मग मनुष्य पाप का करतो। भगवंत म्हणाले अरे तुझ्याच अंतःकरणातल्या प्रत्येकाच्याच अंतःकरणात असलेल्या कामामुळे आणि क्रोधामुळे हे घडतं। काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा। रजोगुणामुळे निर्माण झालेला काम आणि क्रोध हे त्याला कारण आहेत। परमार्थ केवळ बौद्धिक नसावा। की आपली चर्चा भगवंत एक सांगतायत मग भोळेपणाने परत आपला निरागस प्रश्न विचारतो आहे तुझ्यामध्ये असलेल्या दोषांमुळे कामक्रोधांमुळे हे शक्य होत नाही हे समजून घे असं भगवंत म्हणतात। तुझ्या ठिकाणी जी कामक्रोधांची वस्ती आहे ना म्हणून कर्म करत असताना ज्या गोष्टी नक्की आडव्या येतात त्या गोष्टी बाजूला सारल्याखेरीज कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहता येणार नाही। कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टी मुख्यतः कर्म करत असताना आड येतात। हे कर्म मिया केले की माझे निसिद्धी गेले अशा प्रकारची एक भावना। हे मी केलं आणि माझ्यामुळे हे पूर्ण झालं। या ठिकाणी जो मी असतो तो उघड उघड देह असतो। स्वामीजी म्हणत की एखादी भगिनी नवीन लग्न होऊन एका घरात येते आणि 25-30 वर्षांनी जेव्हा तिच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा ती सुनेला सांगते की मी घरात लग्न होऊन आले तेव्हा या घरात काही नव्हतं। हा जो सगळा चकचकीत स्टेनलेस स्टीलचा संसार आहे तो मी उभारलेला आहे असं सांगते। मी केलं हे सगळं। हा जो मीपणाचा भाव आहे हा मीपणाचा भाव असल्यामुळे कर्मामध्ये अकर्म पाहता येणं शक्य नाही। कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहता येत नाही। म्हणून आपण करता आहोत कर्मांचा असा जोपर्यंत भाव किंवा भूमिका आपली असेल तोपर्यंत कर्मामध्ये अकर्म दशा पाहता येणार नाही। भगवंतांचं सरळ सांगणं आहे की कर्म कर पण कर्माचा कर्ता बनू नको। कर्ता न बनता कर्म कर। कर्म म्हणजे कर्तव्य कर्म। कर्तव्य कर्माशी तुझा संबंध आहे। कर्म या शब्दानी इतर कोणत्याही कर्म डोळ्यासमोर आणू नको। आणि कधी कधी कर्तव्य कर्म कठीण अशी वाटतील त्याची प्रतिक्रिया न करण्यामध्ये उमटू देऊ नको। अकर्मामध्ये रुची घेऊ नको। अकर्म वेगळं अकर्म या शब्दाचा बोधाशी संबंध आहे। अकर्मण्यता वेगळी। मी करणार नाही ही भूमिका वेगळी आणि करून देखील मी यत्किंचितही करत नाही असा बोध वेगळा। या दोन गोष्टी सरळ सरळ वेगळ्या आहेत। तू त्या समजून घे। कर्माची वासना नको। कर्म करण्याची वासना असते। कर्मामध्ये वासना मग फळामध्ये वासना। ते फळ विशिष्ट असावं अशी वासना। वासनाजन्य कर्म खूप असतात। कधी कधी फळ ही डोळ्यासमोर नसतं। प्रकृतीचेच गुण असे असतात। प्रकृतीच्या गुणांमुळे कर्माच्या ठिकाणी वासना निर्माण होते, मग कर्माला फळ चिकटलेलंच असतं, त्यामुळं फळ ही मिळतं, मग फळाची एक स्वतंत्र वासना अशी गोष्ट सुरू होते। म्हणून कर्तृत्वाचा अहंकार सोडून, मी करतो ही भावना सोडून जो कर्म करतो तो कर्मामध्ये अकर्म तसंच कर्माच्या सिद्धीची आणि असिद्धीची देखील विशेष आठवण नको, कारण कर्तव्यात्मक कर्म आहे आणि तू करायला घेतलेला आहे तर तू असा कोण लागून गेला की ते सिद्धच व्हायला पाहिजे। प्रत्येक कर्म सिद्ध होत नाही, प्रत्येक कर्म सिद्ध होत नाही हे आपल्याला तर किती समजलं बघा। आपण 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पारायण ठेवलेलं होतं, बरोबर आहे? तर असं लक्षात आलं की कित्येक पालकांना जोपर्यंत वार्षिक परीक्षा होत नाहीत एकूणच तोपर्यंत जमणं शक्य नाही। आपल्याकडे बुकिंग खूप आलं बरं का, असं नाही की फार अगदी अल्प बुकिंग आलं म्हणून आपण रद्द केलं। जवळपास 650-750 लोकांनी नावं दिली, हेही मोठं पारायण आहे। पण आपण असं म्हणालो की सर्वांकरता जी गोष्ट आहे ते त्याच्यातल्या आपल्या काही लोकांना जमत नसताना कशाला, आता ठरवले तर व्हायला पाहिजे असं नको। आपण कार्यक्रम पुढे ढकलो, लोकांना सोयीचं असेल त्यावेळेला आपण करू। कर्म सिद्धीला गेलं का? नाही गेलं। कर्म पुढे ढकलायला लागलं ना? लागलं। पण मग तेव्हा असा विषय झाला की आपण प्रेसमध्ये इतकं सांगितलेलं आहे, आमचा असा असा कार्यक्रम आहे, ग्रंथ होणार आहे, ते काय म्हणतील इतक्या उत्साहाने कामाला लागलेले आहेत। शिवाय आपला फेब्रुवारीत वर्धापन दिन उत्सव असतोच, तर तो आपण करू। म्हणून 24 तारखेला आपण वर्धापन दिन उत्सव मात्र करू, आपलं पारायण पुढे ढकललं गेलं। 24 तारखेला वर्धापन दिन उत्सव होणार आहे, आज आहे 24 तारीख, आज एसपी कॉलेजवर जाऊन बघा, तुम्हाला तिथे पाऊल टाकता आलं तरी देखील पुष्कळ आहे। कारण क्रिकेटर आणि नट नट्या आणि राजकीय लोक असे तिथे येणार आहेत, एका वेगळ्या समारंभासाठी ग्राउंड बुक झालेलं आहे। कर्म सिद्धीला जाईल असं नाही, पण कर्माच्या ठिकाणी अहंकारच नको आणि अभिनिवेशच नको। रामाला देखील राज्याभिषेक होणार होता, त्या क्षणाला वनवासात जायला लागलं, तर आपण किती कीव करावी रामाची, पण राम कीव करण्याजोगे नव्हते, तितक्याच आनंदाने त्यांनी तीही गोष्ट मान्य करून टाकली आणि ते वनवासात गेले। कर्म सिद्धीला जाणं आणि सिद्धीला जाण्याकरता खटाटोप करणं हाही अहंतेचाच भाग आहे। प्रत्येक कर्म सिद्धीला जाईल असं नाही, तुम्ही कोणी असा आणि तुमचा सत्संकल्प देखील असो, कारण कर्माची विशेषता अशी आहे। लोकमान्य असं म्हणतात, सृष्टी या शब्दांमध्येच एका वेळेला चिकार कर्म चाललेली असतात, आणि तुमचं कर्म सिद्ध होणं अथवा असिद्ध राहणं हे केवळ तुम्ही कर्म करण्यावर अवलंबून नसतं, त्यावेळेला अनेक लोक कर्म करत असतात, असं असल्यामुळे तुमचं कर्म राहून जातं। तुम्हाला विमानाने अमेरिकेत जायचंय, तुम्ही योग्य वेळेला इथून निघालात, 4 तास आधी रिपोर्टिंग आहे, त्या तऱ्हेने अगदी निघालात आणि ट्रॅफिक जाम आहे आणि 6-7 तासाचा मोठा जाम, लोकांची खरंच विमानं चुकलेली आहेत बरं का, जाऊ नाही शकत। एवढंच नव्हे तर इथून स्टेशनवर जाऊ नाही शकत वेळ आली तर। प्रत्येक कर्म सिद्ध व्हायला बसलेलं नाहीये, त्याच वेळेला इतरांची जी कर्म चाललेली आहेत त्यामुळे तुमचं कर्म असिद्ध देखील होऊ शकत। पण आपल्या कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहणं हीच शहामत आहे। आपण कर्ता भाव यत्किंचितही धरू नये, कर्माचा अहंकार वागू नये, कर्माची जी फलाशा आहे आणि सिद्धी आणि असिद्धीचा भाव आहे तोही धरू नये. हे सर्व आपण अज आणि अव्यय आहोत, स्वरूपानी आत्मा आहोत या मूळ अधिष्ठानावर असावं, नाहीतर मग हे नुसते कर्माचे कायदे झाले, याने काही होणार नाही. मुळात आत्मबोध अशा प्रकारचा हवा आणि मग कर्माकडे पाहण्याची दृष्टी हवी. आत्मबोध तुम्ही मिळवत असलेला कर्म करताना विसरता. साधकाला सगळ्यात मोठी अडचण हीच असते की ध्यान चांगलं होतं, कितीतरी लोकांचं ध्यान चांगलं होतं अथवा नामाची बैठक चांगली होते, त्यावेळेला आनंद प्राप्त होतो आणि परत कर्माच्या वेळेला पंचायत येते. अशा करता की कर्माच्या वेळेला देखील ध्यानात जो बोध आपण अव्यय आहोत असं ज्या आपल्या स्वरूपाचा बोध झालेला असतो तो कर्माच्या वेळेला टिकत नाही अशी अडचण होते. असं असल्यामुळं कर्माच्या वेळेला परत ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते. कर्माच्या वेळेला आपण अज आहोत अव्यय आहोत असं भान नसतं, विकार मिसळायला सुरुवात होते, कर्तृत्वाचा अहंकार येतो, फलभोक्तृत्वाची इच्छा निर्माण होते, मोठ्या प्रमाणात फलाशा त्याच्यामध्ये मिसळली जाते. त्यामुळं कर्माची वासना, कर्मफळाची वासना सिद्धी लाच जायला पाहिजे प्रत्येक कर्म असा आग्रह. कितीतरी चांगली कर्म असतात तर ती चांगली कर्म सिद्धीला जाण्यामध्ये हित असतं लोकांचं. एक वकील आहे आणि त्याला माहिती आहे की आपण जी केस लढवतो आहोत सज्जन माणसाची आहे आणि ही गोष्ट सिद्धीला गेली पाहिजे, पण सिद्धीला जाईलच असं नाही. तसंही टॉन्सिल्सचं साधं ऑपरेशन आमच्या लहानपणी, माझा एक मित्र होता, तर टॉन्सिल्सचं ऑपरेशन करताना कात्री श्वासनलिकेला लागली चुकून आणि टेबलवर गेला. डॉक्टरांची इच्छा होती असं काही व्हावं असं, ते काही पहिलंच टॉन्सिल्सचं ऑपरेशन करत होते. ते सिद्धीला जावं अशीच डॉक्टरांची इच्छा होती. बर, वारंवार त्रास होतो आणि डॉक्टरांनी सुचवलं तो त्रास जावा म्हणूनच टॉन्सिल्सचं ऑपरेशन. तो गेल्यावर जेव्हा तेव्हा एसएससी बोर्डाचा रिझल्ट आणि तेव्हा नंबर यायचे, आता ते काढून टाकले गेले, आता नंबर नको, कारण जी मुलं कमी मार्क मिळवतात ती नाउमेद होतात असं आपल्या शिक्षण मंत्र्यांना वाटलं, तर कोणी नाउमेद व्हायला नको म्हणून नंबरच डिक्लेअर नको करायला. तर तो मुलगा बोर्डात आलेला होता पण रिझल्टच्या आधीच गेला. का तर अगदी साध्या ऑपरेशनच्या वेळेला काय झालं पण चुकून श्वासनलिकेपाशी कात्री लागली. सिद्धीला जाणं आणि असिद्ध होणं कर्म ही इतकी सरसहा घडणारी घटना आहे. प्रत्येक कर्म सिद्धीलाच जायला पाहिजे, इच्छा चांगली आहे पण जाईलच असं सांगता येत नाही. म्हणून आत नैष्कर्म्य आत्मबोध आणि बाहेर कर्तव्यात्मक कर्म. आत आपण अव्यय अज अशा प्रकारचा भाव भूमिका त्याचं वारंवार स्मरण करायचं आणि वारंवार स्मरण करून कर्माला हात घालायचा. कर्म कर्तव्यात्मक असावं, बोधपूर्वक करावं. तो बोध मिळवण्यासाठी विकर्म आहे म्हणून आधीचा जो श्लोक आहे तो महत्वाचा आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः. विकर्मांखेरीज एवढी कर्म करताना भूमिका प्राप्त होणं शक्य नाही. साधनेखेरीज नुसती कर्म या बोधानी आणि या बेतानी. भगवंत पुष्कळ म्हणाले अजाहा अपि सन अव्ययात्मा, आणि ते लक्षात घेऊन जो बोध प्राप्त करतो तो मध्ये विकर्म स्वरूप साधनेची कर्म करत असतो आणि त्या कर्मातून त्याला तशा प्रकारचा बोध होतो. म्हणून भगवंतांची अव्यय आणि अज अशी जी जीवन दशा आहे ती त्याच्या लक्षात येते आणि स्वतःचीही अज आणि अव्यय अशी स्वरूप स्थिती त्याला समजते. कर्मणी अकर्म कर्म करत असताना कर्म देह मन बुद्धीकडून घडतात आणि देह मन बुद्धीपासून मी अत्यंत वेगळा आहे. देह मन बुद्धी ही माझी साधन आहेत. स्वामीजी जसं म्हणत असत की जसं घड्याळ टोपी छत्री फाउंटन पेन अंगरखा आपली साधन आहेत. अंगरखा वेगळा आणि अंगरखा परिधान करणारा वेगळा, चष्मा वेगळा आणि चष्मा वापरणारा वेगळा, हे दोघं एकमेकांपासून वेगळे आहेत. फाउंटन पेन वेगळं आणि फाउंटन पेन वापरणारा वेगळा. तसं देह मन बुद्धी आणि मी शुद्ध स्वरूप आत्मा चैतन्य अस्तित्व मात्र हे एकमेकांपासून वेगळे आहेत. इंद्रिय मन बुद्धी किंवा देह मन बुद्धी ही माझी साधन आहेत ते म्हणजे मी असं कधीही अबोध नाही अशा प्रकारची भूमिका प्राप्त करावी. आणि अशा प्रकारची भूमिका प्राप्त झाली की हळूहळू ती व्यवहारामध्ये आणण्याचा उतरवण्याचा प्रयत्न करावा. या श्लोकावरून अजून एक असं वाटण्याचा संभव आहे की भगवद्गीता आता आपल्यापासून फार दूर गेली. ही अशी भगवद्गीता जर असेल कर्मणी अकर्म यः पश्येत, कारण प्रत्येक कर्मामध्ये आपण गुंतलेले असताना आणि हे अशक्य कोटीतलं वाटत असताना नुसतं ऐकायचं आणि ऐकून स्तिमित व्हायचं आणि रोज रोज स्तिमित व्हायचं असं वर्षानुवर्ष स्तिमित व्हायचं आणि आपल्याला जमणारच नाही जमतच नाही. हे कोणाला जमत असेल कोण जाणे, पण कर्मामध्ये अकर्मदशा युक्ती प्रयुक्तीने पाहता येते. ही पाहता येत नाही असं नाही. आता गोंदवल्याला माझ्या कल्पनेप्रमाणे सगळ्या गोष्टींना त्यांनी जास्तीत जास्त सुलभ केलेलं आहे. जे बुफे आहे प्रसाद भोजनासाठी, टेबल खुर्च्या आहेत, ती भांडी धुण्यासाठी देखील मोठमोठी मशीन्स त्यांनी घेतलेली आहेत. भात करणे पोळ्या करणे या गोष्टींसाठी देखील मोठमोठे आता कुकर आहेत. पोळ्या लाटायला लागत नाहीत असं मी ऐकून आहे. पोळ्या शक्यतो नसतात, पण जी काही कर्म भाज्या चिरायला लागत असतील त्याच्यासाठी बहुतेक यंत्र घेतलेली आहेत. पण पूर्वीची गोष्ट सांगतो, आमच्या नात्यातल्या एक भगिनी सेवेसाठी जात असत तर तिथं एकच नाम चालू असे, जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय अशा प्रकारे तिथं नाम चालू असे. आणि त्यामध्ये किती काम व्हायचं कोणाला कळायचंच नाही. भाज्या चिरून व्हायच्या, भात लावला जायचा, पानं घेतली जायची, उष्टी खरकटी काढली जायची, वाढलं जायचं, सगळं व्हायचं. कर्म करत असताना आपली आत्मदशा आठवण्यासाठी नाम ही एक युक्ती आहे, स्मरण ही एक युक्ती आहे, हा प्रेमभाव ही एक युक्ती आहे, साक्षीत्व ही एक युक्ती आहे. सगळ्यात जालिम उपाय काय असेल तर साक्षीत्व. ध्यानामध्ये साक्षीत्व हाच उपाय सांगितलेला आहे. विचारांचा साक्षी विकारांचा साक्षी. ध्यानामध्ये जे काही व्यवहार मन करेल, तुम्ही कोणाशी प्रत्यक्ष बोलत नाही आहात तरी देखील तुम्ही कोणाबरोबर तरी बोलताय अशा भासाने तुम्ही संवाद देखील करता, तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसता, तिथं कामं करता, ध्यानामध्ये भांडता, पत्नीला बजावता असं व्हायला नाही पाहिजे म्हणून. पत्नी असेल तर ध्यानामध्ये पतीशी मानसिक संवाद करते, आता याच्यापेक्षा माझ्याकडून जास्त अपेक्षा धरू नका. सगळी कर्म होतात ध्यानामध्ये, या कर्मांचा साक्षी व्हायला सांगितलेला आहे. जी काही कर्म म्हणजे विचार, विकार, अहंताजन्य भाव, असं जे जे काही असेल, तर तो तरंग उठला की त्या तरंगाचा साक्षी, आणि साक्षी भावनानी भावनेनी किंवा साक्षी भूमिकेतून समोरचा जो विचार आहे त्याला प्रतिसादच न देणं. प्रतिसाद न देणं ही नाउमेद करण्याची फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कधी जर अनुभव असेल की तुम्ही कोणाशी बोलता आहात आणि बोलता बोलता तुमचं बोलणं न आवडल्यामुळं म्हणा, कशामुळेही म्हणा, ती व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करते, असं जर कधी तुम्हाला अनुभवाला आलं असेल तर त्याच्यासारखा तुम्ही गप्प होता, तुम्हाला त्याच्या पुढे बोलू शकत नाही. तुमचंही तसंच होतं ध्यानामध्ये. जर विचार उठला आणि त्या विचाराकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तो विचार अगदीच अगतिक होतो, तो काही करू शकत नाही, तो गळून पडतो. जर तुमचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं, तुम्ही लक्ष नाही दिलं, तर विचाराची काही मातब्बरी नाही, वृत्तीची काही मातब्बरी नाही, ती नाहीशी होते, सरळ गळून पडते. ती गळून पडल्यानंतर परत वृत्ती उठते, पण दरम्यानच्या काळात वृत्ती नसलेले असेही काही क्षण असतात की जे तुम्ही पाहत असता, निर्विचार क्षण असतात. त्या निर्विचार क्षणांचे देखील तुम्ही साक्षी असता. बाहेरच्या व्यवहाराची ध्यान ही रंगीत तालीम आहे. तशा तऱ्हेने सगळा मनोमय संसार, की ज्या संसाराकडे तुम्ही अलिप्तपणाने अथवा द्रष्टू भावनेने अथवा साक्षी भावनेने बघता, आणि जो द्रष्टा आहे तो द्रष्टा आधीच ओम तत्वम सोहम सहा असं म्हणून बसलेला आहे. विचार आहे म्हणून तो द्रष्टा आहे. जर विचार नसता तर मी आत्मा अशीच त्याची भावना आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण आत्मरूप होऊनच बसलेला होता, विचार उठला म्हणून तो द्रष्टा झाला. असा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा विचाररहित स्थितीमध्ये आत्मभान प्राप्त करतो, त्याचं द्रष्टुत्वही गळून पडतं, आणि तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, अशा प्रकारे तो आत्मा मी अशा प्रकारे अनुभूतीला प्राप्त होतो. ध्यानातून उठलात, ध्यानातून उठल्यानंतर तुम्हाला विश्व दिसलं, पण ध्यानामधली असणारी प्रगाढ अनुभूती अजून तशीच आहे. तेव्हा समोर एक चैतन्य फक्त हालचाल करत आहे, तुम्ही आत्मस्वरूप आहात, आणि तिथून तुम्ही विकाराच्या अंगाने बाहेरच येत नाहीये. हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, असा भावच मनात येत नाहीये. अजून तुम्ही आतच आहात, आत्म्यातच आहात, आपल्या स्थितीत आहात, स्वरूप स्थितीत आहात, आणि तुमच्याशी कोणी येऊन बोलताय आणि तुम्ही त्याच्याशी सहज भावाने बोलताय, तेव्हा विकाररहित होऊन बोलता. तुमच्या ठिकाणी कोणता विकार नसतो. तुम्ही ध्यानातून उठता आणि चालत बाहेरच्या खोलीत येता, पण ध्यानाची स्थिती जी आहे त्या स्थितीमध्येच अजून आहात, त्या प्रभावाखालीच आहात. तर तुम्ही चालत बाहेर येता, पण जणू कोणीतरी तिराईत यंत्रवत यंत्र चालत आलेलं आहे, तुम्ही तर तुमच्या स्थितीत आहात, आपल्या स्वरूपाच्या बोधात आहात, पण तुम्ही बाहेर मात्र आलात, पेपर हातात घेतलात आणि वाचला हैदराबाद मध्ये सिरियल बॉम्ब स्फोट आणि बाहेर आलात. काय चाललंय हे? आत्मस्थिती बिघडली. फोन आला, फोनवर बोलता आहात, पण ध्यानाची भूमिका कायम असेल तर अजून तसेच आहात. एखाद्याने पेपर वाचून देखील त्याची आत्मस्थिती फार बिघडली नाही. जग आहे हे चांगलं नाही झालं एवढं त्याच्या लक्षात आलं, त्यांनी पेपर बाजूला ठेवला. अजून आतच आहात. सर्वसाधारणपणाने तुम्हाला जे जगत सत्य वाटतं ते जगत तुमच्या मनानी सत्य म्हणून दाखवलेलं असतं ते, आणि त्या विकाराप्रमाणे सत्य वाटतं. जगत हा तसा भ्रमच आहे. तुमचा जो विकार असेल आणि तुम्ही विकाररहित असाल तर तुमच्या कर्मामध्ये अकर्म आत्मदशाच चालू असते आणि तुमची कर्मही चालू असतात. माझा असा अनुभव आहे की ही अकर्म आत्मदशा कधी कधी 5 मिनिटं टिकते, कधी कधी 10 मिनिटं टिकते, कधी कधी 15 मिनिटं टिकते, कधी कधी अर्धा पाऊण तास टिकते आणि मग कमी कमी होत जाते. मधून अधून परत ती तुमच्या जवळ येते. जेव्हा ती तुमच्या जवळ येते तेव्हा तुम्ही कर्म करत असताना तुम्हाला आत्म्याचं स्मरण असतं, स्वरूपाचं स्मरण असतं. कर्म देहबुद्धीनी चाललेली आहेत असा केवळ भाव असतो. तेव्हा अकर्म आत्मदशाच असते. इथं भगवद्गीतेमध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर आहे असं मानायचं कारण नाहीये, पण तुम्ही एक करून पाहणं गरजेचं आहे. साक्षित्वाच्या वेळेला जो द्रष्टाभाव असतो तो द्रष्टाभाव सोडलाच नाही तुम्ही, तर तुम्हाला कर्मणी अकर्म या पश्येत कर्माच्या वेळेला आपली अकर्म आत्मदशा आणि या अकर्म आत्मदशेचं एक अव्यवच्छेदक लक्षण असं आहे की तुम्ही शांतीच्या बोधात असता. त्यावेळेला तुम्ही अत्यंत स्थिर बुद्ध असता, स्थिर बुद्धीनी असता. इथं ते पुढे शब्द आलेलेच आहेत, स बुद्धिमान मनुष्येषु. हा जो बुद्धिमान माणूस असं म्हटलंय तो स्थिर बुद्धीचा, स्थितप्रज्ञ म्हणून बुद्धिमान म्हटलेला आहे. याचा माग संबंध आहे, मागच्या अध्यायांशी संबंध आहे. बुद्धिमान म्हणजे आमच्या तुमच्यापेक्षा जास्त बुद्धीचा असा अर्थ नाही. बुद्धिमान म्हणजे त्याची बुद्धी स्थित आहे, त्याची बुद्धी स्थिर आहे असा तो ओळखला पाहिजे. स्वयुक्त हा युक्त शब्द आला, तोच युक्त आहे म्हणजे आत्म्याशी युक्त आहे. तो युक्त आहे म्हणून कर्मामध्ये अकर्म दशा पाहतो. अत्यंत प्रेमाने जेव्हा तुम्ही भरून जाता पण त्या प्रेमाचा विषयाशी संबंध नसतो असं देखील कधी कधी घडतं. साधक नसलेल्या व्यक्तीचं देखील घडतं की तो प्रत्येक वेळेला विषयाच्या प्रेमानेच भरलेला असतो असं नाही. विषयाचं प्रेम जे आहे त्याच्यासाठी दुसऱ्याची उपस्थिती आवश्यक असते. दुसरा पदार्थ, दुसरी व्यक्ती, काहीतरी समोर दुसरं असेल तेव्हा जे प्रेम ते विषयाचं प्रेम. पण तुम्ही निसर्ग पाहता, साधक नसलेली व्यक्ती देखील, तेव्हा सगळंच हरवून जातं, मन देखील संपत. अशा वेळेला देखील तुम्ही यंत्रवत चालता, यंत्रवत बोलता. तुम्ही बोलता त्या ठिकाणी काहीच नसतं, विकार देखील, विकार विसरून गेलेले असता. त्या दृश्यापासून जेव्हा तुम्ही बाजूला येता आणि बाजारात येता तेव्हा परत विकार तुमच्या पशी येतात. पण भक्तांना नेहमीचा येणारा अनुभव म्हणजे आळंदीला तुम्ही गेलात. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी गेलात आणि तुमचं अंतःकरण प्रेमाने उचंबळून येत. ही विषयांखेरीजच घडत. याही वेळेला विषय नसतातच, पण निसर्गाच्या तुलनेनी दैवी असा भाव निर्माण झालेला असतो. तुम्ही जेव्हा समाधीला नमस्कार करता तेव्हा अगदी अव्यक्ती होऊन गेलेले असता. व्यक्ती नसतेच तिथं. आत पूर्ण नम्र आणि बाहेर डोकं टेकलेलं आहे एवढंच तुम्हाला समजत, बाकी काही समजत नाही. तेव्हा कर्मणी अकर्म आत्मदशेतच तुम्ही असता. अगणित सुरगण वर्णिती जासी कटीकर नट सम. चरण विटेवरी उभे राहिले आजी म्या ब्रह्म पाहिले. पंढरपूरला गेलात आणि तुमची ट्रान्स सारखी स्थिती झाली. डोळे उघडे आहेत तुमचे, पण तुम्ही पाहता आहात साक्षात परब्रह्म. तुम्ही नमस्कार करता. नमस्कार करताना अहंतेचा भाव नसतो. अहंतेचा भाव असेल तर दर्शनात गोडी वाटत नाही, पण तुम्ही विसरून जाता. त्यावेळेला तुम्ही केलेला नमस्कार कर्मणी अकर्म असतो. तिथून तुम्ही बाहेर पडता, अजून बाहेर येता, अजून बाहेर येता, मंदिरातून बाहेर येता, पण तुमच्या मनाला वेढलेलं आश्चर्य संपतच नाही. तुम्ही अजून दर्शनामध्येच असता. तुम्ही तुमच्या खोलीवर येता, तरीही दर्शनातून बाहेरच येत नाही. भूक लागली म्हणून नाश्ता कराल, जेवण कराल, नुसते बसाल, पण तुम्ही कर्मणी अकर्म या पश्येत असेच असता. असता तुम्ही असे. तुमच्यात आणि भगवद्गीतेत अंतर नाहीये. कधी ना कधीतरी हे अनुभवू शकतो आपण. नामस्मरणाच्या वेळेला, सोहम भजनाच्या वेळेला, मी स्वामी म्हणे अमलानंदा वाचत होतो तर स्वामीजी म्हणतात की नुसतं बसलेलं असताना सोहम भावनेकडे लक्ष ठेवून असावं. आपोआप आपण देह नाही असं होऊन जातं. सहजच आपण तेच आहोत असा निश्चय दृढ होतो. जेवढ्या वेळ सोहम भावनेमध्ये आहात तेवढ्या वेळ कर्म करत असताना, बोलत असताना, चालत असताना तुम्ही कर्मामध्ये अकर्मच पाहता. तुम्ही आत्मदशेतच असता. कुठून ना कुठून या देह गावातून बाहेर पडलं पाहिजे. देह गावापासून दूर गेलं पाहिजे आणि तुम्ही मूळ जिथं आहात तिथं राहिलं पाहिजे. तसं जर राहता आलं तर झालं, कामच झालं, आयुष्याचं काम झालं. आणि अशी कर्म की ज्या कर्मामध्ये आपला नैष्कर्म्य आत्मबोध आहे अशी कर्म त्या त्या वेळेला तुम्ही मुक्तच असता. त्या वेळेला तो मुक्ततेचा संस्कार तुमचं अंतःकरण घेऊन पुढे जातं. तुम्ही परत कामामध्ये सापडाल, तुम्ही परत विकारामध्ये सापडाल, पण मग असं निष्पन्न होतं की हा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास जो करतो सबुद्धिमान मनुष्येषु, त्याची बुद्धी स्थित स्थिर अशी राहते. अशा स्थिरतेमध्ये, अशा स्थिततेमध्ये कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहता येते. कर्मणी अकर्म यः पश्येत, अकर्मणीच कर्म यः. त्याच्या पुढे अजून भगवंत सांगतात की आपण प्रत्यक्षतः काही केलं नाही तरी कर्म आपल्या अधिष्ठानावर घडत आहेत, यच्च यावत व्यापक विश्वात्म असणाऱ्या प्रभूशी जर एकरूपता साधली तर त्याच्याच अधिष्ठानावर जगतातली सगळी बरी वाईट भली बोली कर्म चाललेली आहेत. तर ती जणू तुम्ही न करता तुम्हीच ती कर्म करताय. ईश्वरी सत्तेवरून घडतायत असा तुमचा बोध राहतो. अकर्मणीच कर्मयहा सबुद्धिमान मनुष्येषु, अकर्मणीच कर्मयहा हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर पराक पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति ही शांति ही शांति ही. हरि 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 ज्ञानोभावी प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय हरि हरि.